ज्ञानञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदाम्बिकं तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी विषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 रामा राम राम हरे हरे। हरे कृष्णा गेल्या पंता मी संक्षेपारी राधा राणीला जन्माबद्दल चर्चा केली होती। या पंता मी राधा राणी विषयातून थोड्या आणि काही स्टोरीज सांगचे प्रयत्न करूया। राधा राणीला म्हणजे धाम मेरी होम टाउन इज बरसाना आणि त्याचा मस्त इतिहास असा। परंतु बरसाना राधा राणीला मूळ धाम मेरी वृषभानू महाराज तिघल अन्नल नाव कीर्तिदा देवी तिघल अम्मल नाव मलगड बाबा नाव श्रीदामा आणि दाखली बहिणी अनंग मंजरी पुढे सांगितलं म्हणे म्हणके बलरामानं श्रृंगार रसांतू माधुर्य रसांतू राधा राणी आणि कृष्णाला सेव करते कधी राधा राणीला दाखली बहिणी रूप घेतला आणि त्या रूपांतू त्यांनी राधा राणी सेव करतात आणि वृषभानू महाराज आणि तमिळ बायल कीर्तिदा देवी त्यांनी पुढील जन्मांतू सुचंद्र रायू आणि कलावती देवी म्हणून आशिली ती त्यांनी कोण आशिली ती गोलू वृंदावनांतू वैकुंठांतू तीन महासती आशिली ती त्यांनी एक पंता श्वेतद्वीप वैकुंठांतू आयली ती विष्णू भक्षकतरी त्यांना त्या मार्गारी चार कुमार असत ते चार कुमार म्हणाले मी सकाळपाशी वयोवृद्ध ऋषी तांगेल प्राय अब्जावधी वर्ष असं पण त्यांनी तांगेल या योग बलारी कामवासने भीतर लिप्त करतानच म्हणून तांगेल शरीर चार वर्षारी राबून दौडले असं तांगेली प्राय अब्जावधी वर्ष असं आणि तांगेल शरीर अवस्था चार वर्ष असं त्यांनी महान ऋषी शंकरापाशी मालगड आहे गम्माल पुत्र सगळापाशी सुरवेक नारद त्याची मागे ती चार कुमार त्याची मागे ती शंकरा जन्म झाला। तर त्यांनी त्या तीन महासतीनं मार्गार वताना वैकुंठा वताना त्या चार कुमारांक शान चेडू म्हणून लेखून नमस्कार करली वंदन करली म्हणून त्यांचा त्यांनी शाप दिलं की तुमका पृथ्वी वचून मनुष्य जन्म धारण करता म्हणून मानवी जन्म धारण करता म्हणून शाप दिला त्यांना भारी बेजार झालं त्यांना मन अवस्था कसं केलं त्यांनी म्हणून सांगेल त्या सान अवस्था पळून त्यांना अशी दिसली की ह्यांनी मस्त संत ऋषी आसच्या करू म्हणून त्यांना आमचा केंद्र विचार करता की आम्ही तसे पळयता पळय तशी सत्य ना त्यांचं केंद्र कसे आमकां दिसत म्हणून आमकां ते कसं म्हणून कसं दिसता पण आमकां कसं दिसता ते सत्य आसा म्हणून आसना आमकां ते सत्य आसा म्हणून दिसचे खातीर पवित्र चेतना आसूं का दिव्य चेतना आसूं का तेच मात्र आमकां कसं सत्य तशें तेदेक पडटा। प्रेमांजन चरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेसु विलोकयंती केदना पवित्र हृदय जाऊन निस्वार्थ निरपेक्ष बंध कमिले त्यांना भक्ती भावने असे करणं आमका सत्य सत्य असं म्हणून एक पडता नगर आमका दिसता सत्य म्हणून परंतु सत्य ते सत्य असना सत्य साक्षात्कार केन्नाही पवित्र चेतना निमित्त जाता ओके मागीर ते अशी तांकां आश्चर्य जालें तेन्ना ते विष्णू भगवंत भायर येता आनी तांकां सांगता ती की तुमकां हो शाप दिलेलो न्ही हे म्हगेले मना प्रमाणे इच्छा आसा आनी आमगेले मनांत अशें आसा की तुमी सकाळ वचून म्हगेले अवतार जावचे फुडें तीन महासतीक तुमी जन्म दिवका म्हणून तुमकां हांव सकाळ पेटयत आसा त्यामुळे बेजार करून दिवं नाका हे शाप म्हणून लेखूं नाका यथावकाश तांगेला जन्म जाता तांतूली एक जाता मेनका मॅरी हिमालयाल पत्नी जाता हिमालयाल बायल मैना जवो मेनका ती महासती पार्वतीक जन्म दिता दुसरी जाता जनक महाराजाल बायल सुनैना आनी ती महासती सीताक जन्म दिता आनी थर्ड भलनंदन राजा कन्नौज म्हणून कानपूर लागे गांव आसा कन्नौज म्हणून कान्यकुब्ज तागेलें संस्कृत नांव कान्यकुब्ज मॅरी आयचे कन्नौज थंय राय आशिल्लो भलनंदन राय म्हणून तागेले यज्ञ कुंडा दाखोवन कलावती प्रकट जाल्ली तागेले धूव म्हणून आनी तिगेल वाडीक सुचंद्र राय उट केली गेली आनी सुचंद्र राय आनी कलावती हांणी मेळून स्वर्गीय 12 वर्ष तपस्य केला पळय हांव हांगा तशें कॅल्क्युलेशन बरोवन दवरला कितले वर्स म्हणून 6 महिने आमगेले म्हळ्यारी स्वर्गीय 1 दीस अशी 30 दीस 1 महिनो अशी 12 महिनो 1 वर्स अशी 12 महिनो अशी 12 वर्सां तपस्या केली कितली वर्स जाली 64,800 अर्थली इयर्स आणि 7,77,000 सशी 7,77,600 डेज इतली दिसां इतले वर्सां तपस्या केले मागीर ब्रह्मान दर्शन दिला आणि ब्रह्मान दर्शन देऊन सांगला की कसं म्हणून वर मागा ती आय एम व्हेरी हॅपी विथ यू त्यांना सुचंद्र राय म्हणाला म्हाका मोक्ष दिया ती म्हणून त्यांना ब्रह्मान तत्काल तथास्तू म्हणून झाला त्यांना बायक बायले भारी बेजार बायल म्हणटा ब्रह्माक कशी ब्रह्म तुम्ही वरदान दिले म्हाका हांव आसतां तांकां मोक्ष दिवन हांव कसं करचें तांगेले म्हाका विरय जाल्यार दुख्ख जाल्यार हांव तुका साथ दिता ब्रह्माक भय केला महासती कितली शक्ती आसा पळय केन्ना विचार करा ती महाशक्ती म्हळ्यार खंयचीय बायली बनविशी केन्ना पातिव्रत्य पाळन जाय पळय तेन्ना वेदान तूं सांगला की वेद वैदीक जीवन 7 खांबार रब लागाय 7 खांब 7 आधार आसले ताका सर्वप्रथम आधार म्हळ्यार गाय दुसरे आधार म्हळ्यार ब्राह्मण तिसरो आधार वेद चारी आधारू सती स्त्री पतिव्रता स्त्री चार जाले मागीर 3 नमुने पुरुष आसा ती एक सत्यवादी पुरुष आसा एक लोभरहित पुरुष आसा आनी एक दानशील पुरुष आसा हे 3 नमुने पुरुष 1 नमुन्या पतिव्रता स्त्री वेद ब्राह्मण आणि गाय या 7 वस्तूरी पुरा वैदिक जीवन आसा ते आधारित आसा ते रबून आसा तर ती पतिव्रता नारी तिगेले बल कितले आसा की ब्रह्माक भय करता ती म्हणटा म्हाका कोप येवन म्हाका तुमकां शाप दिता म्हणून तेन्ना ब्रह्माक भारी भय जाला त्यांनी हात सांगला की कप्पू नाका आमी एक काम करुया तूं तुगेले ब्राह्मणाक मोक्ष जावचे फुडें तुमी दोगूय मेगेले ब्रह्मा लोकांक देऊन राबू येता आनी ब्रह्म लोकांक राबू येवन केन्ना वैवस्वत मनूले मॅरी ब्रह्माले 14 मनू आसा ती आनी प्रत्येक मनूक 71 दिव्य युगा जीवन आसा तांतू एक मनू आसा सूर्यपुत्र विवस्वान पुत्र वैवस्वत मनू तागेल्या कालावधीन तूं 28 केन्ना दिव्य युग पळय ते 28 दिव्य युगांत द्वापर युगांत तुमी जन्म घेवं येता तेन्ना वैवस्वत मनूल्या 28व्या द्वापर युगांत स्वया स्वतः कृष्ण जन्म घेता परम पुरुषोत्तम लीला पुरुषोत्तम गोलोकेश्वर कृष्ण जन्म घेतले आणि तेन्ना कृष्णाली अंतरंगा शक्ती राधाराणी ती जन्म घेतली. त्यांना ती अंतरंग राधाराणी शक्ती असते, राधाराणी अंतरंग शक्ती, ती तुमगेल धूव जाऊ म्हणून तुम्ही जन्म घेता. तुमच्या गेल्या आऊसपोस जाऊन सेव करू येतं आणि त्या जन्मान तू राधाराणी धूव म्हणून जन्म गेली. त्या जीवनात तू अखेरीक तुम्ही दोघांकडे तुमचा मोक्ष मिळता असं वरदान देता. अशी पुरा दिग 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 सांगून ब्रह्मान स्वतः बचाव केला, नाही ती शाप दिसे तयार असली ब्रह्माचा. यथावकाश सुचंद्र आणि कलावती तपस्या करून वरदान घेऊन अनेक जन्मात तू सुचंद्रानं वृषभानू महाराज म्हणून जन्म घेतला. त्यांनी बोलतो नऊ भाव सगळे, अण्णाल नाव महीभानू, अण्णाल अण्णाल नाव कुंज भानू, अशी पुरा इतिहास असा. आणि हंगा गोवर्धन लागी एक गाव अस मुखारा म्हणून गाव अस, थं एक गोपी असे गे मुखारा गोपी म्हणून. तिघेल वाडीक झाली इंदुसेन गोपाक, आणि इंदुसेन गोपा आणि मुखारा देवी हंगेले वाडीक जाऊन तांका कलावतीन जन्म घेतला. तांगेल पोटान तू किर्तीदा देवी म्हणून जन्म घेतला. तर किर्तीदा देवी तिका दोन बहिणी दोन भाव प्राप्त गोवर्धन लागी. यथावकाश नंद महाराज आणि वृषभानू हंगेले दोस्ती अस. नंद महाराजांना वृषभानू वाडीक सोयरी हाडलेली, किर्तीदा सोयरीक नंद महाराजांनी हाडलेली वृषभानू महाराज खातीर, आणि त्या सोयरी काढली मागीर तांगेले वाडीत जाता. आणि वृषभानू महाराज किर्तीदा वटो घेऊन बरसानंतर राबता. ताजे मागीर वृषभानू महाराजांनी यशोदाल सोयरीक हाडलेली नंद महाराजा खातीर, आणि तांगेले वाडीत जाता. पण दोघांकही मस्त वर्ष प्राय झाले म्हणजे चेडून ना ते ताजी अनेक मस्त कहाणी असं. तर अनेक कहाणी ऐकूया. ही एक कहाणी झाली बरसाना इतिहासाची. खै कोण आणि वृषभानू महाराज आणि कीर्तिदा मही माई राधाराणी कशी आयली म्हणून सगळे इतिहास असा. अनेक कहाणी सांगितलं असं पुढे की कशी राधेन सांगितलंय की हा सकाळी येणा, सदाकृष्णान सांगितलंय की पिता येणा. राधा म्हणाले की खाई सकाळ वृंदावन आणि गोवर्धन आणि यमुना नाश करी हा येणा. त्यांना कृष्णान सांगितलं असं की हा केज्ञात पळे त्यांना त्याचे पुढेशी तुगेल मन हा गोत झाले मी वृंदावन आणि गोवर्धन आणि यमुना देवी सकाळ पेटयल्या पृथ्वी. त्यांना राधा म्हणाले की हा येता. अनेक मेले फटी असत ती म्हणाले हा तुक पळशिवाय डोळे सोना आणि कसं नाही ऐकना तसं नाही उलयना. त्याच निमित्तानं हा लास्ट सांगेल तुमका कशी राधेल जन्म झालो आणि कृष्णकृष्णाने येऊन त्याचा स्पर्श केलो. मागणी तांगेल्या शरीरा दिव्य सुगंध घेऊन राधाराणीनं सोर काढला, कंठ तांगेल मोकळं केला आणि मागीर कन्नान ऐकायला टोळ सोडल्या ती. बरसाना तू ब्रह्म कशी झाले ती फत्तोरू मेरी पर्वत कशी झाले ते कहाणीच. केदना देवान ब्रह्म निर्माण केले पळय तेदना ब्रह्म कसं गुतना अंधकार आशिल्लो कसं म्हणू मगेल जीवनात उद्देश कसं गुतना. तेदना देवान चतुश्लोकी भागवत सांगला सांगलेल्या हृदयांत तू आणि त्या निमित्त त्या चार श्लोक मात्र सांगले निमित्त देवान साक्षात सांगले निमित्त ब्रह्मा हृदयांत तू पुरा साक्षात्कार झाला. कसं कसं गुप्त जाऊ का, कसं कसं जाणीव जाऊ का, कसं कसं साक्षात्कार जाऊ का, त्या सकट जमून सत्कार साक्षात्कार रेडीमेड ब्रह्मा हृदय तो देवान प्रकट केला. त्यात ब्रह्मान हजी अनुभूत केली की आता या जगात तू मेगेल्या सेवे भितरी मस्त जीव येतात ती, त्यांना मस्त कष्ट जाता, त्यांना मस्त जन्म मृत्यू जरा व्याधी पुरा कष्ट जाऊन मस्त कष्ट भोगते असं. त्यांना एक उपाय असं राधा कृष्णाली दया करुणा प्राप्त झालेली ह्या जीवांक मोक्ष प्राप्त होता म्हणून ब्रह्मान तांगेल्या फर्स्ट सत्ययुगात तुले फर्स्ट 60,000 इयर्स त्यांनी तपश केला. आणि 60,000 इयर्स तपश केले मागीर ब्रह्माक कसं नाही रिस्पॉन्स मिळणे काय देवालो. त्यांना ब्रह्मान तांगेले काम सुरू केले, सृष्टी निर्माण करचे, जीव जीवांक निर्माण करून तांगेले कर्माक फळ दिवचे, हे पुरा काम सुरू करून 17,28,000 वर्षां तू सुरवे 60,000 वर्ष तपस्या केला. ताजे मागीर काम सुरू केलं आणि लास्ट 60,000 वर्ष म्हणजे लास्ट 60,000 इयर्स त्यांनी उपवास तपस्या केला ब्रह्मान. सपोजमा आमगेल म्हणकी नाही एकादशी ते उंड खाऊचे साबुदाना खिचडी खाऊची सुपुर वॉशिंग आम्ही कशी कसा नसतो आजी साबुदाना खिचडी करतो की साबुदाना वाढ करतो की कसं करता दूध दूध पाकस की आजी म्हणून आमगेल उपवास म्हणजे कशी कसं खाऊची म्हणून ते कसं जागवत ब्रह्मांड म्हणजे कसं नाही कसं नाही उद्दाना खाऊचा ना खाली वारे मात देऊन तपस केला अशी पुरा 1,20,000 वर्ष तपस्या केली मग देव प्रसन्न झाला कृष्ण देव प्रसन्न जाऊन दर्शन दिला आणि ब्रह्मा निघलं ब्रह्मा तू कसं जाऊ करे तर ब्रह्मा सांगितलं की ममो उपरी क्रीडा करेशसी मग कसे मन असं की तुम्ही तुमगेल गोपी आणि गोपाला उठ घेऊन निघेल बैरी क्रीडा कोरका लील कोरका म्हणून त्यानंतर ब्रह्मा भगवत देवान सांगला गत्वा वृषभानु पुरंगत असं सांगला की तुम्ही बरसाना वसून थई पर्वत जाऊन रबू का म्हणून त्यांना देवालदयांना देवाला आशीर्वादांना ब्रह्माक बरसान आणतो राधानंद निधिधाम आणतो पर्वत म्हणून जन्म मिळला अशी कहाणी ही त्याची मागशी चार तांगेले शीर्ष असेल निमिती ते बरसान आणतो चार पर्वत असत चार गुड्डे असत एक ब्रह्मालय चार गुड्ड्याशी असत एक भानुगड तजेरी राधानंद महाल असं अन्नाळ घर असं त्याच्या मुखारे अनेक असतो दानगड म्हणतात आता त्याच्या मुखारे अनेक असत विलासगड म्हणतात ती आणि त्याच्या मुखारे लास्ट म्हणजे मानगड ताजेरी मानगडारी राधाराणीनं कोपून बसचे असं म्हणजे कृष्णानं मोर जाऊन नांदूचे असं आणि मस्त पुरा गंमत करते असं विलासगडारी देवानं झोपाळ खायचं असं झुला लिहिला आणि रास कोरचे असं मस्त गंमत करते असं आणि दानगडान तो देवानं साधारणी वचून दान मागचे असं दान मागू दान मागचे असं मग प्रेम देऊ का मग रती देऊ का मग मोग देऊ का म्हणून दान मागचे असं आणि ब्राह्मणाक एक पंधरा दान देऊन पुढा भांगरा भांगराच्या सुवर्ण तुला तोडणं राधाराणीक बैसवानू सुवर्ण तुला हा तुळा बारू राधाराणी कोरणू त्या ब्राह्मणाक दान दिलेलं असं अशी पुरा चंद चंद लिहिलं केलेलं असं आणि भानुगडांतो त्यांना घर अशी निमित्ती त्यांना पुरा कुटुंब परिवार राबतात ती भाऊ बहिणी राधाराणी ऋषभानू कीर्तिदा प्रराब असत आणि अनेक इतिहास असं भारी सुंदर इतिहास आय डोंट नो वेदर आय हॅव टोल्ड यू आय डोंट नो सो इतिहास असे असं की एक पण स्वर्गांत दिव्य लोकांत म्हणजे स्वर्ग लोकांत ब्रह्मा विष्णू महेशाली डिस्कशन चाललं असं की सकाळपाशी पतिव्रता नारी कोण म्हणून त्यांनी सांगेल बायलांक मनात असं की आम्ही अशा पुराणे कोण असं आमगेल मुखार कोण पतिव्रत असं असं सांगता एक तांगेल एक भरम असं त्यांना तांगेल अशी अपेक्षा असते की आमगेल देव ब्राह्मण आमगेले नाव घेता म्हणून तिन्ही पशी कोण एक नाव घेतात म्हणून त्यांना विष्णू सांगले असं की तुमगेल त्यांपैकी कोणीही पतिव्रत ना घे सर्वश्रेष्ठ पतिव्रत तुम्ही ना ती त्यांना भारी आश्चर्य अरे आम्ही नव्हे आणि कोण नाही सकाळपाशी श्रेष्ठ पतिव्रता नारी पृथ्वीत असं काही पृथ्वी लोकार असते अरे मानव कशी आम्ही देवता पतिव्रत ना की मानव कशी पतिव्रत असत कोण कोण असं कोण असं त्यांना सांगितलं विष्णून की अनसुया अत्री ऋषीत बायल ती सकाळपाशी सर्वश्रेष्ठ पतिव्रता त्यांना कशी जाळलेली ती पण त्यांना मन असेल की जर ती सर्वापशी श्रेष्ठ पतिव्रता नारी असेल तर गौरव प्रकट जाऊ का सकळांगुप्त जाऊ का पण त्यांनी सांगले अशी की तुम्ही वसून तिकडे परीक्षा घेऊ का आमकं ते बद्ध दिसना आमकं जाऊ तसं पण तिकडे सप्रमाण ते सिद्ध जाऊ का की तिची म्हणून त्यांना ब्रह्मा विष्णू महेश भिक्षुक जाऊन ऋषी मुनी जाऊन ते अत्री मुनी आश्रम गेले ती आणि बाहेर बघला राबून भगवती भिक्षा देही म्हणत असं ती त्यांनी ती बामणा सेवेत असं बामण देवापुजे असं आणि त्या सेवा करते ते राबले असते केला होती की वेळ झाला मग बाहेर येतात त्याच्यावर ते अंग राबून असत तिन्ही ऋषी म्हणी मागील म्हणतात ती भगवती भिक्षा आणली तर ते जेवण करून बाहेर येतात आणि बैसा ती म्हणतात त्यांना त्यांनी म्हणतात की आमगेले एक अट असं आम्ही खाऊची पुढे आमगेले एक अट असं की तू पुरा अंगाल कारण अमका तू जेवण वाढू का त्यांनी का मना कळतं की आमच्या भीतर का सांगायचं ट्रिक असं म्हणून म्हणते राबा तुम्ही हा येता म्हणतात आणि भीतर असं न्हू बामणान पूज झालेलं असतो त्या पूजेन तो मस्त त्या उदकाक मंत्राणी म्हणू सप्त नदी आवाहन करून त्या उदकाक पवित्र करून नदी आवाहन करून त्या उदकानं पुरा पूज करचा आस, तुळशी दळवचा आस, समस्त पुरा त्या आम्ही सकाळी करतात उद्दाक पवित्र करणू. आणि पुरा पूज झालं म्हणजे कमंड ते उद्दा वर्त पडाय सखंडा ते अभिमंत्रित जल एक नमुने प्रसाद प्रसाद जल म्हणून. आणि त्यांना तू भारी शक्ती असं सूर्य अर्घ केले मागीर शंकराक उद्दा दिले मागीर अभिषेक केले मागीर शाळेग्रामा उद्दा दिले मागीर मस्त नमुन्या पूज केले मागीर त्या उरलेल्या उदकान तू मस्त शक्ती असं. आणि ती बामणान केलेली पूजा अत्री म्हणून केलेली पूजा तर ती अनसुया भायर येता त्या कमंडळ भायर येता. आणि कितली श्रद्धा केली बामणा पूजे वेळी त्या उद्दा काढून त्या तिन्ही रेशी माते उडयता भारी श्रद्धा ना उद्दा काढून मात्याशी पडता त्या उद्दा मात्या पळस दाखाची ब्रह्मा विष्णू महेश सांशे चेडू जाता ती विदाउट क्लोथ आंगा घालाशे चेडू नग्न अवस्था तू जाता रूपांतर हा तेगेल पातीर ते बल घेतलंच पळय उद्दा अशें पडटा का ते तिन्ही महादेवता ह्या जगत्यान तुल्या दे बिकम चिल्ड्रन. आणि आता बैस ते म्हणतात आता सान चेडू हा केंद्र तांनी आंगार घाल ना तांकां सांगत असत मग ते पुरा आंगार काढू तांकां जेवणां घालता आणि भारी लायकून जेवता ती आणि त्याच रूपान तू तिका घरला उरता ती तांकां तो मना ना तेगेले ते मोगू आणि वात्सल्य पळोवन तांकां कपात वचचें मन ना ते थंय रावता ती मस्त दीस उरता ती लायकून तिगेले अम्मा अम्मा म्हणके ती तांगेले उठू बसून खावचे लावचे करून भारी गंमत खेळचे कपात वचचे म्हणून मना ना हंगा स्वर्गान तू सरस्वती आणि लक्ष्मी आणि पार्वती हंग पुरा येतसना अरे आमगेले बाम म्हणून सकाळ गेले खाय गेले ते आणि येणी कशी कितली वडली परीक्षा घेता वय वन डे एक्झाम वॉज देर आणि कितलीच एक्झाम घेता ती तांकां येतसना तांकूच खाय गेल्या म्हणून मग त्यांनी या म्हणून त्यांनी स्वतः सकाळ येतात ती खात्री म्हणून आश्रमात तो तेन्नाय ती भावना सेवी आशिल्ली त्यांना गाब बनू मागीर खात्री म्हणून सेव जाल्ली मागीर अनसुया भायर येता भायर पडता तांकां तुमी देवी हांग कशी आयली ती ते आमगेले बामण खंय आसा ती आमगे तुमगे ते बामण आयले आमगेले खंय आसा तांणी ती म्हणटा ते पळय खेळता पळय तीन चेडू खेळता ती लंगोट घाल न्हू तेन्ना तांकां भारी बजार जाता म्हणजे प्लीज आमचो तुका दय करून न्हू म्हगेले बामणांक तुमी मुक्त करया ती मागीर अनसुया अपास बामणां कोंडल घेवन त्या दिसा पुजे उद्दा घेवन येता उद्दा काडून तांगे घालता तेन्ना अपास ब्रह्मा विष्णू महेश पूर्ण पूर्ववत जाता ती हा फुडल्या म्हणके तेन्ना तांकां वचताना इतलो मोग असो आम्मा वयरी अनसुया तुगेले वयर आमी पुत्ता म्हणके अनुभव घेतला तो आमकां अम्मान म्हणके मोग केला आमकां आशिर्वाद दिवं का तुवें वचचे फुडें की तुगेले पुत्र जावन आमकां येवका म्हणून मना आस तेन्ना अनसुया हा म्हणलें आणि अनसुया मागीर ब्रह्मान अनसुया गर्भांत जन्म घेवन चंद्रदेवता जन्म दिला ब्रह्मा लावशो अनसुया पडटा तू रब्ब न्हू चंद्रदेवता हा तेगेलो जन्म जाला आणि विष्णू अनसुया गर्भांत दत्तात्रय म्हणून जन्म घेतला दत्तात्रय आणि शंकरान अनसुया पडटा तू दुर्वासा म्हणून जन्म घेतला ह्या प्रकारे तांगेले वरदान पूर्ण झाला अनसुयान वरदान दिला आणि ब्रह्मा विष्णू महेश चंद्र दत्तात्रय आणि दुर्वासा म्हणून जन्म घेतला या पुरो जाल्ले मी तथास्त म्हणले तथास्त म्हणून वचताना ती म्हणटा हांव पतिव्रता म्हणून तुम्ही म्हगेली परीक्षा घेवचे खातीर सकाळ आयली न्हू हांवें म्हाका बारी बेजार तुमगेले तुमी येवन म्हगेली परीक्षा घेतले हांव तुमकां शाप दिता त्या खातरी वरदान दिता शापय दिता की तुमी तिगयी पृथ्वीन तूं फातर जावन पडटात म्हणून तेन्ना ब्रह्मा ब्रह्माचल बरसानान तूं पर्वत जावन पडली विष्णू गोवर्धन जावन वृंदावनान तूं आणि शंकर भगवान नंदीश्वर जावन नंदगावांत तूं पत्थर जावन राबल्या ती आणि देवी भागवतान तूं वर्णन केला की खंयचे कल्पान तूं भारी पौराणीक काळांत तूं खंयचे कल्पान तूं एक त्रेतायुगान तूं रामचंद्र देवान अवतार घेतिल्लो आसा प्रती 1000 दिव्य कल्प जाल्ले मागीर 1000 केन्ना दिव्ययुग आस पळय त्या दिव्ययुगान तूं द्वापर युगान तूं कृष्ण येता ती आणि त्या कलियुगान तूं चैतन्य महाप्रभू येता ती आणि आम्ही त्या कलियुगांत आसा ती ज्या कलियुगान तूं 1000 कलियुग कल्पान तूं 1000 कलियुगा वी आर ऑल बॉर्न चैतन्य महाप्रभू इज बॉर्न जस्ट 500 डे बॅक आणि त्याची फुडल्या द्वापरान तूं परम पुरुषोत्तम कृष्णान जन्म घेतिल्लो आसा अवतार घेतिल्लो आसा तर अशी एका त्रेतायुगान तूं रामान केन्ना घेतिल्ले अवतारू संतु रामान रामचंद्र देवान ब्रह्मा विष्णू महेश हांगेल तिगेले पर्वत रूपाक वृंदावनांत स्थापन केला. ब्रह्माक बरसान्यांत गोवर्धनाक वृंदावनांत आणि नंदगामांत नंदीश्वराक स्थापन केलेलं सर. हे अनेक कहाणी सर, अनेक वंशा कहाणी मेरी. राधा राणीन सूर्यवंशात जन्म घेतला. प्रमुख दोन वंश चंद्रवंश आणि सूर्यवंश. सूर्यवंशात प्रभू रामचंद्रान जन्म घेतला, राधा राणीन जन्म घेतला आणि चंद्रवंशात कृष्णान जन्म घेतला. तर सूर्यवंशात राजा सगर म्हणून आशिल्ल तू तांदे भगीरथी भगीरथ रायू तोय त्याच वंशात. त्या वंशात एक राय आशिल्लो दिलीप म्हणून. दिलीप तर दिलीपाक भारी गायीच्यावर प्रेम असत. एक पंत स्वर्गान तू गेलेला असताना कस म्हणून बिझी आशिल्ली ती. त्यांना कामधेनू गाई एक नमस्कार करणे गाई चुकून. कामधेनू गाय ते अस पण मनावाचारी लक्ष वाजणे म्हणून ते पाय पडी. तर कामधेनू गायीने शाप दिला की तू मग हंग येऊन वंदन करणी तो निपुत्र करता निपुत्रिक तुक पुत्र जायना चेडू जायना म्हणून. पण तिने शाप दिसताना तो ऐकना. त्यांना ऐरावत नाच करतस काही म्युझिक लावून ऐरावत डॅन्स पळताना तिने दिलेला शाप ऐक पडी आणि तो सकाळ येता मस्त बसवता आता जीव चेडू जाणार ती. पण त्या सूर्यवंशा गुरु कोण वशिष्ठ मुनी ते तागेले गुरु राजगुरु. राजगुरु आपयता त्यांनी आणि निंदिता ती महाराज कसं म्हणून मग चेडू जाणं म्हणून तुम्ही भूत भविष्य वर्तमान असतं गोष्ट जाता तुम्ही पळाय ती मगेल्या कर्मान तो कसं चेडू वाच की ना म्हणून. वशिष्ठ मुनी ध्यान लावून बसता ती. त्यांना दिसता की ह्यान आहे स्वर्गा गेलं त्यांना काम घेऊ नका प्रणाम कर निवंदन कर निघे त्यानिमित्त का चेडू जायना ती. आता कसं करतो सांगा तुम्ही. त्यांना वशिष्ठ म्हणून सांगितलं असं की कामधेनू आत्ते स्वर्गांत असत ते धूव नंदी नेमे गेल्या काय असं तिवही कामधेनू काही तिघेल सेवा केल्या रे तुका कामधेनू अपराध केलेलो तो मुक्त जाता. त्यांना दिलीप तशी गौ भक्त शिरा ते अनावधान झालेलं तुला काम लायक कोरून नंदिनी सेवा केल्या लायक मेरे मन नंदी सेवा केल्या. त्यांना लास्टाक नंदिनी मना येतं की तिकडले परीक्षा घेऊ का म्हणता येईल म्हणून एक शिवू येतं शिवू हा आणि तो शिवू नंदिनी खावशा धावता. त्यांना राय दिली पासून तर राबयता आणि सांगता पळ्या तू मक खाऊ येतो म्हणजे गाय खावच्या नज. तर सिंग म्हणतात असं की गाय तू मनुष्य जीवन तुला तिथले मूल्यवान असं एक जनावराखातीर तू जीवन खर्च करतली तर त्यांना तुम्हाला बुद्धी म्हणून देखपणा तू गायची का तरी तुझ्या की मूल्यवान जीवन त्याग करून असं मना असं. त्यांना रायान सांगेल असं की वेद संस्कृती ही सात नमुन्या वस्तूर आधारित असं. त्यांचं सगळ्यात मूलभूत गाय हा सांगेल तुमचा सात नमुन्याच्या आधार सगळा मूळ गाय असं. ते वेद असल्यारी गाय असल्यारी ब्राह्मण असती ब्राह्मण असल्यारी वेद असती वेद असल्यारी सती स्त्री असं. त्याच्या मागील तीन नमुने पुरुष असती गाय नसल्यारी पुरा नष्ट जाता वैदिक संस्कृती नष्ट जाता. त्या खातरी एक राय गेल्यारी अनेक राय गोष्टी जाता पण एक गाय गेल्यारी एक गाय वध झाल्यारी धर्म नष्ट जाता म्हणून तू मक्का खाऊ येत आम्ही कोण राय येतालो तो राय जाऊन मागे पुढे करता करता म्हणून. त्यांना तो राय सिंग म्हणता तो सांगून झाला तो कळण्यातल्यारी मोर्चा तयार जा म्हणता. त्यांना सिंग तो मात्र सगळा करून बसता तेमगेल माती खा म्हणतो. त्यांना सिंहू देत पळ्या आकाशा उभो न्हू सागेल घरी उडकी मारता येतात. त्यांना सिंह आकाशा उगता त्यांना सिंहा जर सिंहा सिंह मोडचे पशी एक फुल्ला माळ येता. जस लायन गेट्स कन्वर्टेड इन टू अ फ्लॉवर गार्लँड उडकी मारली वगैरे इज रूपांतर हॅपन्स इन फ्लॉवर गार्लँड. ते माळ तरी गळ्या पळता ताका भारी आश्चर्य अरे सिंह खाय गेलं म्हणून. त्यांना ती गाय म्हणता येऊन नंदिनी गाय म्हणता की तुगेर हांव परीक्षा घेतली तू परीक्षेन तू म्हाका भारी प्रसन्न केला आज तुका पुत्र जाता म्हणून. तर त्या दिलीप राजाक दॅट फेमस रघु वॉज बॉर्न. हा म्हणटा पळय रघुकुल रघुकुलांत रामान जन्म घेतले म्हणून त्या रघु रायालो जन्म हक हक्क म्हणून झालेले पुत्र म्हणून झालेलो. आणि मागीर त्याच वंशांत रघु जाल्ले मागीर रामचंद्र भगवंतान जन्म घेतला त्याच वंशांत. ताजे मुखारी त्याच वंशांत शत्रुघ्न केन्ना वृंदावन आयले पळय शत्रुघ्न राबिलो खंय करतो मधुबनांतो शत्रुघ्नाक रामान वृंदावना पुरा ब्रजमंडलाचे जबाबदार दिली जबाबदारी त्यांना अभयकर्ण राजा घेऊन आयलो शत्रुघ्न तागेल जन्म ह्या वंश आशिल्लो आणि ताणें वृंदावनाचे पुरा राज्य अभयकर्ण राजाल्या असिस्टन्स घेऊन त्यांनी पुरा कारभार केला त्याच वंशात मागीर अनेक राज आला तेगेलें नांव आसा रशंग राजा आणि रशंग राजान फर्स्ट टाइम बरसानान तूं राय म्हणून स्थापन केलेले राज्य आणि रशंग राजाल वंशान तूं मागीर तुंजे बानू मागीर मही बानू आणि मागीर ऋषि भानू अशी जन्म जाल्ली आसा त्या फांगडे पुरा इतिहास आसा तो दिलीप इतिहास जाल्लो महासती इतिहास जाल्लो अनसुया इतिहास जाल्लो ब्रह्माल तपस्या इतिहास जाल्लो अशे निमिती बरसाना हे तशी म्हत्व जाल्ले म्हणून बरसानान तूं चार नमुन्या वस्तू भारी म्हत्वपूर्ण आसा ते म्हळ्यार एक म्हळ्यार खोर खोर म्हळ्यार सन्न गल्ली सन्न हळ्ळी वचच्या जाग ना भारी सन्न एक म्हळ्यार एक कडेन एका मनशान वचचे ना एक पंथा एक कडेन दोन मनशां वचचें जायना आनी ऑपोजीट वचचें जायना एक पंथा एक दिशेन एकल्यान वचूंक लायनारी तशी ते खोर म्हळ्यार स्मॉल हळ्ळी तेजे मागीर खिरक अनेक वस्तू चार वस्तू अनेक वस्तू म्हणजे खिरक खिरक म्हणजे जलाशय म्हणजे सरोवर तलाव आणि कुंड तसं म्हणतात ती सरोवराचं खिरक म्हणतात तिन्ही महत्वपूर्ण वस्तू म्हणजे बरसानंत गिरी गिरी म्हणजे गुड्डे त्या म्हणजे वरस्यानू चार गुड्डे भारी चंद वरस्यानू म्हणजे भारी चंद चार नमुने गुड्डे सांगितलं भानुगड विलासगड दानगड आणि मानगड आणि लास्ट गहेवरबन गहेवरबन म्हणजे मनात तुकडं भावना जाऊन येतपळे भावना अतिरेक गदगद आता गदगद मन ते गदगद जावचं म्हणतात ती गहिवर मराठीत तू म्हणतात ती गहिवर म्हणजे ओव्हरवेलमिंग इमोशन तर त्याच नावाचं ते एक वन असतं ते राधाराणी देवस्थानात धरून सूर जाता आणि बरसाना कैद जाऊन चित्रा सकील गाव सूर जाऊन चित्रा सकील गाव चिकसोली कैद जाऊ थंय जाग आस पळय ते पुरा जागो गहेवरबन म्हणून प्रसिद्ध आसा आणि त्या वनान तूं पुरा नमुन्याची वेली रोकू पुरा नमुन्याचे झाड आस पळय ते पुरा राजा राणीन स्वतः तेगेले हातान लावचे आसा लाविले आसा ताका उद्दा दिलेले आसा तागेले संगोपन केलेले आसा लालन पालन केलेले आसा सान धोर न्हू प्रत्येक तांची वेली प्रत्येक रोकू तिणें आमगेले हातान लाविले आसा अशी ह्या गहेवरबना राधा आणि कृष्णाले सगळ्यांत अशी मोगाचे स्थान मेळचे ताका शास्त्रीय भाशेन तूं निभृत निकुंज वृंदावन अशें म्हणटा ती निभृत निकुंज वृंदावन म्हळ्यार तांतू कोणेंय वचना ती तयारी मात करून दिवची बघा सगळ्यांनी वचची मात्र राधा आणि कृष्णान मात्र आणि कोणी गोपी वचना वृंदावनान तो मस्त नमन आसा एक वृंदावनान तूं पुरा जाणां उठू येता गाय चोरू येता आणि गंमत कोर येता रास कोर येता राक्षसा मार येता त्या वृंदावना मागीर आसा कुंज वृंदावन तांतू ग्वाल बाल मात वचचे गंमत करचे काय तरी ताजे मागीर निकुंज वृंदावन आसा तांतू गोपी मात वचचे पुरा गोपी वचचे येत राधा वचचे येत आणि कृष्ण एकलो धरले मनुष्य ताजे मागीर अनेक वृंदावन आसा मुखार वेले निकुंज वृंदावनान तूं अनेक मुखार वृंदावन आसा तूं अष्ट सखी आणि राधा कृष्ण मात्र वता ती आणि निभृत निकुंज वृंदावनान तूं कोण वचचे ओनली राधा आणि कृष्ण तर त्या कटागरान तूं ह्या वन येता गहेवरबन तर तूं पुरा वृंदा देवी ललिता विशाखा आणि पुरा तूं मेळून लायफ व्यवस्था करची फुलाचे शेज करचे बेड म्हणून करचे फुलाचे मंडप करचे अस पुष्पगृह करचे अस पुष्पविधान करचे अस पुष्पमाला करचे अस पुष्पकुंज करचे अस पुरा व्यवस्था करचे अस खावची पिवची व्यवस्था पुरा करचे अस आणि ते कोण झाले मागीर तांकां सोडचे अस आणि कोणा वचना राधान राधेक हात धरून कृष्णान एक हातान पुरा वेली अशी पुरा काणू रोड करचे अस आणि तांतू मार्ग काणू राधे हात धरून भितर वरचे अस राधे जू आगे चल गहेवर मन भीतर जहा बोले कोयल री सुंदर सुंदर स्वामी हरिदास असं पण बांके बिहारी फंड गेल हू हॅड रिव्हील्ड बांके बिहारी दॅट इज कॉल्ड एज स्वामी हरिदास ललिता देवीला अवतार त्यांनी बांके बिहारी प्रकट केलेलं आहे. त्यांनी बरेल असं प्यारी जू आगे चल गहवर मन भीतर जहां बोले कोयल री. अशी त्या सुंदर वन असं. तांतु भीतर एक कुंड असं, त्याचं नाव असं गहवर कुंड म्हणून. गहवर कुंडान तो राधा प्रतिदिस 64 चोजन गोपीज तांकु घेऊन त्यांनी थंय भीत नाचतात आणि तांकां डिस्टर्ब करतो काय तरी मोरकोटी दाखवून गोपालपुरा उंडे उडे उंडे उंडे उडून तांकां डिस्टर्ब करते असं. आणि त्या गहवर कुंड म्हणाले ब्रह्माली नाभी, ब्रह्माल चार मत्स पळय ते चार गुंडे आणि ब्रह्माली नाभी मेरी बेंबी गहवर कुंड असं. अशी पुरा चार नमुने वस्तू या मेळून ठेवचे बसाना आणि या चारांत तो विंगड विंगड नमुन्या लिहिला राधा आणि कृष्ण करता सती. तशी है राधा कृष्णालय दिव्य धाम असं ती. ताजी एक महात्म्य अशी असं की राधा राणीला पळय कृष्ण पूर्ण जगत्यांतो कृष्ण खही न्याला पाय दवरना खही दवरना. द्वारका वचती थंय ऐश्वर पुरा हा पुरा कडे ना मखमल लावून धरलं, मखमल झाले कार्पेट झाले असतं सकाळ आणि केन्ना चंपूच्या मना केलं रे कार्पेट असं आणि चंपूच्या मन केलं रे रत्न आणि पुरा माणिक झाले चप्पल हाडतात घालच्या असं ते चप्पल घालचे असं आणि रथ येतात द्वार त्याचं नाव तर केलंय दारुक सारथी तो रथ घेऊन येतात खही चंपूच्या दिना ती प्रथा गोड भरता ती प्रथा देऊ जाग चप्पल येतात चप्पल घेऊन खाई झोपचे मखमल येतो कार्पेटात होते न्याला देवाल पाया स्पर्श जायना काही द्वारकेंदू जायना काही आणि जगन्नाथपुरी जायना आणि श्रीरंगमा जायना खही जायना काही. एक वृंदावन मात्र थंही देवान पुरा ऐश्वर सोन येऊचे असं त्यांना चप्पलही घालचा ना मोर मुकुट घालचे असं आणि वन्नांतुले फुल्ला माळ घालचे असं मुरली वाजवचे असं सक्कड नमुने आयुष्य करायची आग पूर्ण वृंदावन येऊचे असं. त्यांना ते चप्पल घालण्याचं चमकताना पाया तळव्याचा स्पर्श न्याला जाता वृंदावनाचा. त्यामुळे कृष्णाल पायाल धूळ खाय मिळता वृंदावना मिळता म्हणून पुरा देवता देवी पुरा ऋषी मुनी तपस्वी ध्यानी पुरा खाय येतात ती देवाला धूळ घेऊ शकत तरी वृंदावना येतात ती एकही जागा असं पुरा जगत्यान तू वृंदावनान तू कृष्णाल पाया धूळ घेऊच्या पुरा जाण येतात आणि कृष्ण एकडे जाता सगळ्या धूळ घेऊची काय तरी ताकद कसं धूळ जाव का म्हणून कृष्ण बरसाना येतात. थंय राधा राणी चप्पल घालणाशी चमकत असं न्यायालयात पाय दवरण तिघे पाया स्पर्श जाऊन त्यांची धुळी पावन झालेलं असं पवित्र झालेलं असं म्हणून थंय कृष्ण सगळ्या पाया धुळी घेऊच्या खातरी पुरा जगत ते वृंदावना येतात. त्या परमपुरुषोत्तम कृष्ण खंय म्हणता वृंदावनावर सोडू बरसाना येतात आणि स्वतः थंय बसून लोळच्या असं नेलारी इथ्या खातरी मेगेल प्रियतमा राधा राणी हंग सबगत असं तिघे पाया धूळ मग जाव का म्हणून कृष्णान येऊन थंय लोळच्या असं त्या धूळ काण मात्र लोळचे असं सद्यो वशीकरण चूर्णम अनंतम सांगले असं आमगेल्या प्रबोधानंद सरस्वती राधा रस सुधा निधी सांगले असं की सद्यो वशीकरण चूर्णम अनंतम मेरी गोपीन पुरा राधा नेमके आशिले की तू कृष्णाक कशी कंट्रोल करचे म्हणून बोत ना. एक दिसू गंमत म्हणून बरसानाची धूळ काढू कृष्णा मात्या लाईल त्यांनी त्यांना कृष्ण त्या गोपी अंडर कंट्रोल फुल्ली अंडर कंट्रोल असत गोपी त्यांना कळले की ह्या वशीकरण चूर्ण अस म्हणून या धूळी राधा राणी पया धूळ काढू कृष्णा मात्या लाईल मगिरी कृष्ण त्या गोपी मागशी वत काही वशीकरण जाऊन पूर्ण. सो बरसाना डस्ट इज कॉल्ड एज वशीकरण चूर्ण त्या वशीकरण चूर्ण देऊन गोपी तकनांत जाते कृष्णाचा अशी बरं महात्म्य असत. आणि कृष्णाक म्हणजे असं रसराज म्हणून तर रसराज कृष्णाक रस खंय तकून मिळता ही इज रसराज किंग ऑफ ऑल रसाज पण त्या रसा उद्गम असतो प्रेमा रसा उद्गम इट इज हॅपनिंग वेट राधाराणी राधाराणी दाखवून रस प्राप्त करतात कृष्ण मागे रस विकास करतात आणि रस विकास करून रस प्रचार करतात आणि पुरा वृंदावनाक कितले बंदा आसा 84 क्रोसाज 137 बनाज 108 फेवरेट फॉरेस्ट 12 मोस्ट फेवरेट फॉरेस्ट अशी पुरा व्यवस्थेन तू सक्कड कडेन प्रेम रस आसा तो प्रेम रस राधा लागी प्राप्त करता आणि थंय दाखवून घेऊन तजे विकास करून कृष्णान प्रचार करतात पुरा कडेन कृष्णाला अस्तित्व पळय ते राधा वेरी डिपेंड आसा त्या तरी हे रहस्य कोणाक ना वेदांत या रहस्य बरेल ना वेदांत कृष्णाक अप्रत्यक्ष रीतीने वर्णन केलं असं इनडायरेक्टली डिस्क्राईब्ड म्हणून वेदांक मस्त बेजार असं एक पंत वेदा वेद पुरा स्त्री जाऊन हा श्रुती गोपी जाऊन श्रुती स्त्री जाऊन येतात ती देवी जाऊन ऑल वेदाज ऑल उपनिषद एव्हरीथिंग दे कम टू कृष्णा अँड से की आमगेला आमगेल माध्यमान तुला ना तुमगेल पूर्ण वर्णन प्रत्यक्ष साध ना असे असताना तुमगेल प्रत्यक्ष साक्षात्कार आमक वाजून ज्यांना मिळणार तरी आमक कशी उद्धार जाऊचो म्हणून वेदरूपी देवीन देवीन सगळं उठ जाऊन देवा नेमगिल्ले असं त्यांना देवी सगळ्यांक त्या देवींक देवान गोलोक वृंदावन दर्शन केलं असते त्यांना दर्शन दिला आणि त्या पुरा श्रुती रूपी देवीन गोलोक वृंदावनातल्या गोपींक कृष्णाक सेव करताना पळयला दर्शनात तू तर तांगे म्हणून तू एक मोह निर्माण झाला की आमकाय त्या नमुन्याक तुमगेले सेव करता म्हणून म्हणा असं त्यांना आमक अशी आश अस की आमगेला उद्धार जाऊचा फाव असं म्हणून देवान सांगल्या तथाच तू अनेक जन्मात तुम्ही नंदगावात जन्म घेऊ येतं आणि मिगेल घरला येऊन मिगेल आंबालय मिगेल सेवेन तू साय करू येतं तर त्या पुरा श्रुती रूपी देवीनं श्रुती रूपी श्रुतीचारी गोपी म्हणून जन्म घेतला नंदगावात आणि नंदगावात येऊन कृष्णाक सान असा पळय नामोचे अस आंबाल घालचे अस पुसूचे अस अत्तर लावचे अस पुरा गांध लावचे अस गांध कांतू करचे अस ते पुरा सन 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 सेवा त्यांनी ओट्टू मेळू केल्या आणि त्या श्रुती देवी तू श्रुती गोपींक त्या मस्त दीस सेव करून मागीर तांका यमुना देवीची कृपा झाल्या यमुना देवी दर्शन झाला आणि यमुना सांगला की तुम्ही कात्यायनी व्रत कोरका म्हणून तांका उपदेश केला मागीर त्या श्रुती रूपी गोपीन कात्यायने व्रत केला कार्तिक महिने झाले मागीर एक महिने थंय 30 दीस केवळ हविष हविष्य ग्रहण करून कसली खायनाची व्रत करून दिसभर यमुना भितरी थंड उदकांत राबून मंत्र जप करून त्यांनी एक महिना तपस केला एक महिने तपस केले मागीर कृष्णान थंय येऊन तांगेला आंवाल पुरा खांबला हा चीर हरण लिला केल्या मागीर तांकां बायल म्हणून त्यांनी स्वीकार केला तांगेले मन आशिल्ले की कृष्ण आमकां बामण म्हणून जावता म्हणून तांणी ते यमुना निमगिला कसं कोरता आमकां कृष्ण बामण जावचे तरी तेन्ना ते कात्यायनी व्रत सांगला कात्यायनी व्रत केल्ले मागीर कृष्णान तांकां तांगेले वस्त्र खांपून पुरा आणि ताजे मागीर 5 दिसांनी तांकां रास दिले भितरी प्रवेश दिला आफ्टर 5 डेज ऑफ चीर हरण कृष्णा अलाउड देम टू एंटर रास दिला असे निमित्ती इतले व्हडले मार्गान वचून तपस्या करून त्या वेदरूपी देवीन पुरा परिपूर्णता प्राप्त केल्या परफेक्शन दे अचीव तशी पुरा निंगवड नमुन्या देवी आणि पुरा थंय येऊन जन्म घेतात आणि रामान तपस करताना मेरी वनवासान तू 13 वर्ष हंगा चित्रकूटान तू निवास केला आणि लास्ट वर्ष दंडकारण्यात तू प्रवेश केला दंडकारण्यात तू प्रवेश करताना मस्त ऋषी मुनी त्यांनी तांगेल भक्ती सरांत परमोच्च सरांत त्यांनी परमोच्च लेवल त्यांनी पावल्यान ती तांकां रामा पळयता एक अशी भाव निर्माण झाला की अरे आम्ही सीता म्हणजे जाऊन तांगेले भायर जाऊ का म्हणून तेच कोण माधुर्य भाव त्यांनी असती पुरुष शरीरांत पण तांगेल भाव भक्ती इतकी श्रेष्ठ आशिली तांकां रामाक पळयत सत्ताक तांगेले भायर जाऊन मोग करता म्हणून मन आयलें आणि त्यांनी एकांतान तू रामा सांगले असं की आम्ही अशी अशी आमगे मनात असं तुमगेले बायल जाऊ कोण म्हणा असं तर राम म्हणतात की ह्या जन्मात तू हा एकपत्नी करता मर्यादा पुरुषोत्तम तुम्हाला वाटत वाडी कुठे म्हणून जायना अनेक जन्मात तुम्ही येऊन वृंदावना जन्म घेऊ का सो दे बिकेम ऋषीचारी गोपीज आणि त्यांना प्रभू रामचंद्रानं सीता वाडी कुठचे कधी हंग गेले नाही मिथिला गेलेली ती त्यांना मिथिलान तू रस्त्यावर मार्गा वसताना मस्त चेल्यान त्यांना पळयला काही तांकाय त्यांनी मेचवल्या त्या पळवून आणि तांकां सांगून सांगला की देवा आमकां सगळ्यांक तुमगेल बायल जावप म्हणा असं तर हांव म्हणटा की ह्या जन्मात तू आमगेल एक पत्नी करत असं तुम्ही अनेक जन्मात येऊन तुमगेली इच्छा पूर्ण करून येतात सो दे बिकेम मिथिला वासिनी गोपीज आणि मागीर हांव सुद्दां गेल्लें एक सुद्दां कोसल देशाक कौसल्या अम्मा तिकडे गांवां गेल्ली तेन्ना कौसल्या थंय केल्ले कडेन ना थंड पुरो चेल्ल्यो मेचवली ती आनी ताणें सांगला आमकां तुमगेले भायर जागो मना आसा देवान सांगला ह्या जन्मा साथ दिना आनी जन्मा येवच्या सो दे बिकेम कौसल वासिनी गोपीज आणि समुद्रान तूं देवान अवतार घेतले पळय ओडिसा अवतार कॉल्ड मत्स्य अवतार तेन्ना समुद्र कन्या देवा पळोवन न्हू आकर्षित जालेली ती आणि देवा सांगिले की तुमगेले ऐश्वर्य अवतार पण तुमगेले बायल जावन आमकां तुमगेले वटून लिलो करतो मना आसा तेन्ना मत्स्य अवतारान तांकां वायदे केल्ले आसा की तुमी पुरो कृष्ण अवतारान येयात म्हणून सो समुद्र कन्या गोपीज ऑल्सो बिकेम गोपीज इन कृष्ण लिला अशी मस्त नमुने गोपी आसा ते एक सांगता सुरू केले री दोन म्हणलं करतो टू आवर्स इट विल टेक सो मेनी काइंड्स ऑफ गोपीज दे टूक बर्थ सो ऑल ऑफ द गोपीज वर नॉट नित्य सिद्ध गोपीज देर मेनी मेनी गोपीज वर साधना सिद्ध गोपीज देर आर थ्री काइंड्स ऑफ डिवोटीज वन इज साधना सिद्ध साधन कोरणू कष्ट कोरणू तपस्य कोरणू सिद्ध जाऊचे साधना सिद्ध आणि कृपा सिद्ध म्हणजे साधन केल्या पण देवान दय करून तांकां सिद्ध सिद्ध केला आणि थर्ड नमुन्या म्हणजे नित्य सिद्ध त्यांनी कायम देवा वटू असूच देव खाय खाय अवतार घेत पळय तांगले वटू वतात मी यशोदा आनंद महाराज उपनंद बाबा राधाराणी अष्टसखी अपरा नित्य सिद्ध भक्त देवाले तशी वृंदावनान तू देवान त्यांना रास लिला केलेली पळय त्यांना राधाराणी आणि गोपी असं त्यात वटू पण सकळ नमुन्या गोपी त्यांचा प्रवेश मिळले केन्ना केन्ना त्यांनी तपस्य करून सिद्ध झाले पळय त्यांना राधाराणी कृप जाऊन त्यांनी मागीर राष्ट्रांत प्रवेश केला विंगड विंगड वेळार विंगड गोपीक प्रवेश केला विंगड विंगड गोपींक चान्स दिला राधाराणीन तांगेल कृप दय करून तांकां प्रवेश दिला अशी राधा तत्व कोळच्या भारी कष्ट ते इतलं सुलभ ना तशें म्हणजे ते रहस्यमय तत्व अस कृष्णाले प्रायव्हेट लाईफ असते कृष्णाले पब्लिक लाईफ अस परित्राणाय साधुनाम विनाशाय विश्रुताम तुला कर्तव्य करताना म्हणजे पृथ्वीर येऊन राक्षसा मारचे अस भक्तांक सहाय करचे अस धर्म संस्थापना करचे अस त्या पुरे देवाले यदा यदा ही धर्मस्य ज्ञानिर्भवती भारत सगळ्या पुरे कार्य करचे अस महाभारत युद्ध करचे अस पांडवांक राय करचे अस कौरवांक कैद करचे अस पुरा नमुन्या कर्तव्य कोण द्वारकेंत कर्तव्य अस हस्तिनापुर कर्तव्य अस मथुरांत कर्तव्य अस पण या पुरा कर्तव्य करताना देवाले एक प्रायव्हेट लाईफ अस तशी आम्ही पळय ऑफिसात वता ती वी हॅव जॉब डिस्क्रिप्शन पण घरला आल्या मागीर आमगेले प्रायव्हेट लाईफ असा आमगेले बायले वटू चेडवां वटू अम्मा वटू अण्णा वटू भावा वटू नणदे वटू हांगे वन्ने वटू पुरा अशी प्रायव्हेट लाईफ असा ते तेजो नथिंग लाईक जॉब डिस्क्रिप्शन देर ते पुरा मोगा वातावरण असा घरात तू आणि आम्ही घरल्या कसं करता ती त्या भायर सांगना ती आज हांव आमगेले बायले वट कसं उलयलो कसं प्रायव्हेट आम्ही डिस्कशन केले कसं खावचे खाल्ले तीन म्हाका खावयले हांव ती खावयले त्या पुरो आमी भायर सांगना केन्ना दॅट इज कॉल्ड प्रायव्हेट लाईफ तशी कृष्णाले वृंदावनान तो लाईफ पुरो प्रायव्हेट लाईफ असा आणि ते प्रायव्हेट लाईफान तू आणि प्रायव्हेट असं आणि तांतू आणि प्रायव्हेट असं फर्स्ट प्रायव्हेट लाईफ म्हणजे कोणाकच ना की देव देव अस म्हणून सेकंड प्रायव्हेट लाईफ म्हणजे चेडवांकच ना तांगे फ्रेंड अस घेतो चेडवांकच ना देव अस म्हणून मागीर हांवच पासून करतो ना की आमगेले पूत देव अस म्हणून आणि राधाराणी आणि गोपिके करतना की आमगेले बॉयफ्रेंड देव अस म्हणून आणि तांतूय राधा वाटी राधा वटू कसं संबंध असं ते गोपीन जे करतना तांकाय रहस्य असं की राधा वैरी कसं कशी मोग जाळ नाही पण एक प्रश्न मना येतात की कसं राधा म्हणू राधा कधी इतली मोग कशी म्हणू हाऊ शी इज द बेस्ट ऑफ ऑल गोपीज हा आम्ही रास करता ती आम्ही गर्व केलेलो सकळा सोडून कृष्ण गेलो पण एकले घेऊन तो एकांतात चमकला पळय पळय नेल्यार पुरो फुटप्रिंट दिसता ती तांगेले चरण चिन्ह चिंतेक पडटा पळय दोन चरण चिन्ह राधा आले दोन कृष्ण आले आमकां पुराक सोडू ते विशेष गोपीक कृष्ण घेऊन गेल्ले ती अनया राधिता नूनम हा भगवान हरिश्वर हा तांकाय प्रश्न पडता की वॉट इज देअर इन राधाराणी आमकांय तेगेलो भोग आसा पण हो कसं नमुन्या भोग असं तिका प्रश्न करते असं की तू कृष्ण कृष्णाक कंट्रोल करून दौरलं असं एक पंधरा गोपीन प्रश्न राधा कृष्ण राधाराणी की आमकां केन्नाय कुतूहल असं म्हणा तू की तू कसं नमुन्या मोग केलेलो कृष्णा वटून त्याचे रहस्य कसं नाही त्यांना गर्गसंहिता तू आणि ब्रह्मवैवर्त पुराण तू दीर्घ वर्णन केलं असं ही राधाराणी सांगून पुरा वर्षाच्या एकादशी व्रताची पुरा इम्पॉर्टन्स सांगला. ऑल दी 26 एकादशीज विथ नेम राधाराणी हॅज डिस्क्राईब टू ऑल द बुकीज. तिथले वडले अध्याय असं प्रत्येक एकादशी नाव घेऊन त्याचे महात्म्य त्याची पूजा त्याची तपस्या कशी करू का म्हणून सांगला आणि सांगला त्यांनी. तर आज एकादशी आम्ही गेल्या एकादशी व्रत हा करता म्हणून कृष्णा मेगल रिमूव्ह करता. सो मेसेज इज एकादशी व्रत इज नॉट डन फॉर वेट रिडक्शन और डायबिटीज कंट्रोल और सो मेनी अदर थिंग्स फॉर अचीविंग सिद्धीज. एकादशी व्रत प्राइम अँड प्राइम मोस्ट गोल इज टू डेव्हलप लव्ह फॉर कृष्णा. देवा विषयात तू मोह निर्माण जाऊ का प्रेम भक्ती निर्माण जाऊ का म्हणून एकादशी व्रत करतो. अशी एकादशी व्रत महात्म्य स्वतः राधाराणीनं गोपींक बैसू सांगितलं असं आणि त्यानिमित्तानं आम्ही सकाळ एकादशी व्रत महात्म्य गुप्त केला. तशी राधाराणीनं अनेक व्रत केला. कृष्णाक प्राप्त करतो तरी तुळशी व्रत केला भारी दिघ वर्णन केलं असं सागर संगीत भारी दिघ व्रत केलेलं असतं तुळशी व्रत आणि त्या तुळशी व्रताक परिपूर्ती करतो का तरी त्यांनी त्या पूर्णावती केलं वगैरे वृंदादेवी भांगरा विमानात बैसून सकाळ देवी असं वृंदादेवी तिकडे वर्णन असतं तिने सुंदर जाऊन किरीट घालणं अलंकार घालणं तेजपुंज तेजस्वी वृंदादेवी भांगरा रथा बैसून भांगरा विमाना बैसून देवल्या सकाळ त्यांना राधाराणी तिकडे येता सांगून पूज केल्या वृंदादेवीला आणि ते पूज करून मग ते चांगला वृंदादेवी म्हणता कसं तुका वरदान जाऊ का तुम्ही गेलं व्रत केले तुझ्या मनात कसं असं त्यांना राधा म्हणता की मागता कृष्णाला प्रीती जाऊ का कृष्णाला सेव प्राप्त जाऊ का कृष्ण मग प्राप्त होतो असं तर वृंदादेवीनं राधाराणी का आशीर्वाद दिला तर खास तू म्हणून त्याची मागे कृष्णानं गोपदेवी रूप धारण करून राधाराणीला मोगाची परीक्षा घेतल्या. गोपदेवी रूप धारण करून भानुभवनात राधाराणीला बैठका तरी कृष्ण गेला आणि थंय बसून मस्त कृष्णाविषयी तू वाईट पुरवलेले असत हा कृष्ण तो चोर अस त्या संस्कृती ना तक कसं शिष्टाचार ना तक सण गोत ना गाय मात्र तर गोष्ट हा गाय कसं म्हणता तो कसं बाकी तर कसं कल्चर ना आणि केन्ना वाटेर वता केन्नाय हात धरचे असं बायल मनशालो कसं तांकां आंगवाल तांडूचे असं लोणी खांबचे असं कसं नमुन्याचो मनुष्य तो तर कसं एक संस्कार ना ती गोप जाती मनुष्य तो तुका तगेल मागशी कसं धावता अशी म्हणून फटी फटी राधा परीक्षा करते तरी कृष्णानं गोपीदेव गोपदेवी जाऊन प्रयास सांगितलं असं त्यांना राधाराणीनं प्रत्येक वाक्य डिफीट केलेलं असं तर ताक तू कशी म्हणतव्या ताक तू तशी म्हणतव्या म्हणून प्रत्येक कृष्णाक उत्तर दिलेलं असं ताका सांगता मस्त वेळ ना पण राधाराणीला मोग पळत कशी मोगान त्या पुरा मोगान कोप येऊन पुरा त्या प्रश्नाक उत्तर दिला आणि त्या गोपदेवीक डिफीट केला त्या पळून गोपदेव झालेल्या कृष्णाक काही राबू जायना त्या रूप धरच्या आणि आता ते तांका अशी भाव विभोर धाव न्हू मागीर तो म्हणटा कृष्ण म्हणटा गोपदेवी एक काम करी तुका त्या कृष्णावरी इतलं मोग असं म्हटलं तयारी डोळे बंद करून तागेलं तू ध्यान करी तर तुगेलं मोग बद्ध असल्यारी तुगे डोळा अदरक आत्ता कृष्ण तिकडे राहता कृष्णा विल अपियर राईट नाव इफ युअर लव्ह इज ट्रू असं म्हणून तिकडे डोळे बंद कसे राहील त्या ते डोळा बंद करून ध्यान करते बसली आणि धावून गेली ती गोपदेवी आणि पुरा गोपदेवी वस्त्र काण पुरा अपास कृष्णा चाबल्या ती हा यु अंडरस्टँड ही मेड हर क्लोज हिज आईज क्लोज हर आईज बिकॉज ही कुड नॉट कंट्रोल हिज इमोशन्स लुकिंग ॲट दी लव्ह ऑफ राधाराणी फॉर कृष्णा फॉर हिम म्हणून ही टोल्ड की तू डोळ बंद करी आणि तुगेल कृष्णाला ध्यान करी तुगेल मोग बद्ध असल्यारी कृष्ण आत्ता हंगे आता म्हणून डोळ बंद केलं स्वतः का कृष्णान थंय गेल बसून थोडा वेस बदले करून इमिजिएटली कृष्ण कम्स देर आणि म्हणता राधे म्हणून आपयता ती डोळ सोडता आणि ती म्हणता बळ्या मुगेल मोग बद्ध आशिल्लो म्हणून तुम्ही हंगा प्रकट झाली ती कोण सांगेल तुका हा येतात एक वाईट भायल मनशे पळयला तिकडे तू तू असोसिएशन करता नजर ती केन्नाय वाईट उलयता आता हांव येताना हांगा येताना ती वत्त आशिल्ली तुका भेट तुका ती भेटच्यो आयल्या कसं म्हणलं तुका कृष्ण म्हणता की राधा म्हणता की वचो ती म्हाका नाका जाल्यार उलयली म्हाका त्या पुरा मना ना तुमी आयलें तुवें म्हाका भारी खुशी आसा. सो कृष्णा सेज डोंट मीट दॅट गर्ल इज अ रास्कल शी इज ऑलवेज टॉकिंग इल अबाउट मी. अशें जालें मागीर गोपदेवी म्हणून परिक्षा घेतली मागीर कृष्णान राधा राणीक दर्शन दिलां. अशी पुरा लायक लायक चंद चंद लिला भानू मालम दत्त आसा. तर आयच्या दिसा महात्म सांगचे पूर्ण अगत आसा. राधा राणी महात्म्य अनंत आस आमकां पुरो इतलें कोत गावता की राधा राणीला करुणा कृपा मेळ्ळे शिवाय कसनी तपस्या केल्या आमकां कृष्ण प्राप्त जायना. आमी कसनी तपस्या कसनी त्याग कसनी रहस्यमय कसनी भक्ती कसनी केल्यारी आमगेली साधना बलारी आमकां कृष्ण प्राप्त जायना. राजा आमकां केतना स्विकार करता आश्रय दिता आमकां ग्रहण करता आमगेले म्हणून तेन्ना मात्र राधा राणीन तेन्ना शिफारस करता तेन्ना आमकां कृष्ण स्विकार करता. तिगेले कृपे शिवाय करुणा शिवाय आमकां कृष्ण आमगेले बलारी केन्नाय स्विकार करूंक साथ दिना. हे आमकां गुप्त चौका राधाअष्टमीक भारी म्हत्व आसा. राधा राणी हे गुप्त रहस्य आसा. कृष्ण प्राप्ती मार्गान तूं हे गुप्त रहस्य कोणाकूच आसा तांकां कृष्ण प्राप्ती भारी सुलभ जाता. आणी राधा राणी बगले सा बगले कोरनू कृष्णाक एकल्याकाची हजार कटल्यान जन्म तपस्या केल्यार कृष्णा देखू पणा कृष्ण सोडून दिया ती कृष्ण पायान तुल्या नांगटान तुल्या भायर पडतले आसता ते तेजस्वी किरण सगळे दर्शन जायना फक्त स्वीक ऑफ कृष्णा. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आमकां दुर्लभ कृष्ण हा योगी योगी दीर्घ ध्यान अगम्यम अशी कृष्ण आमकां प्राप्त जावपा म्हणून मना आसलेली राधा राणी इज अ सिक्रेट. द मोस्ट डिफिकल्ट टास्क विल बिकम द मोस्ट इजी टास्क बिकॉज ऑफ राधा राणी मर्सी. राधा अशी म्हणली ती मस्त कष्टाचे साध्य जातले सुलभ जाता. त्या खातीर आमी सगळ्यांनी राधा राणी आश्रय घेऊ का. तिचेर नाव म्हणजे आश्रय विग्रह कृष्णा नाव विषय विग्रह कृष्ण आमगे लक्ष जीवनांतले ते प्राप्त करचे खातीर राधा राणी आश्रय घेऊ का. राधा राणी पाया भितर सकाळ पाया सकाळ मस्त चिन्ह असं ती एक चिन्हान तू एक चिन्ह असं महाल म्हणजे घर असं म्हणले पॅलेस असं त्या चिन्ह अर्थ म्हणजे शी इज आश्रय विग्रह ती कृष्णाकय आश्रय देता आमकाय आश्रय देता सकळांक आश्रय दिवन सकळा बरे दय करून कृष्ण प्राप्ती करच्याक सहाय करता म्हणून तिगेल्या पाया तळव्यारी महाल चिन्ह असं. तर आजी परावर्तिनी एकादशी दान परावर्तिनी एकादशी आणि ताचे महत्व कसं नाही म्हणून आम्ही पळूया. आजी इंदुलेखा देवीलो जन्म दिस असा. राधा राणीला आठ देर आर एट सखीज ललिता विशाखा चंपकलता इंदुलेखा सुदेवी रंगदेवी चित्रादेवी आणि तुंगविद्या. तर आजी तांतुल्या इंदुलेखा देवीलो आज जन्म दिस असा. आजी भाद्रपद शुक्ल एकादशी इज ऑल्सो नोन एज वामन एकादशी इज ऑल्सो नोन एज परावर्तिनी दान एकादशी. तर सूर्योदय झाले मागीर आयजी आफ्टर 6 hours and 24 minutes आफ्टर सनरायज इंदुलेखा देवी वॉज बॉर्न. तिगेलं अन्ना नाव रणधीर गोप और वरभानू और श्री सागर देव. तिकडे अम्मा नाव सुमुखी गोपी और श्रीमती बेला और श्री रामा रमा सॉरी रमा देवी. आणि तिकडे तीन असिस्टंट मंजिरी मिळाली श्यामला मंजिरी लीला मंजिरी आणि विलास मंजिरी. आणि बापसू म्हणके पद म्हणचे भारी एक्सपर्ट असं गानविद्या एक्सपर्ट असं आणि तशी ती नृत्य करतान तू मस्त एक्सपर्ट असं आणि सकळापशी ख्यातनाम गोपसुंदरी म्हणजे सकळापशी संधी असती आणि रापची गाव रंकपूर रांकोली अशी आयच्या दिसा महत्व असा. आणि कालच्या दिसा दशमीन तू चित्रलेखा देवी जन्म दिवस आशिला. ह्या 10 दिसांत तू तृतीयेक तुंगविद्या देवी आणि अष्टमीक राधा चंपकलता आणि विशाखा देवी 4 झाले आणि दशमीक चित्रलेखा देवी 5 आणि एकादशीक इंदुलेखा स आणि रंगदेवी सुदेवी पौर्णिमा भद्र पौर्णिमा आहे नी टू सेकंड सप्टेंबर दिस इयर भद्र पौर्णिमा तो रंगदेवी आणि सुदेवी जन्म असा अशा निमित्तानं तू ह्या 10 दिवसावर तरी सक्कड गोपीन जन्म घेतला असा चांतुली चांतुली ललिता आणि तुंगविद्या या दोघणी राधापाशी मरगड असते आणि आयचं जसं दान एकादशी काही आज दिस आज जो नू 20 डेज तुम्ही काउंट करू येतं अराउंड आज तर डेट असं थोडं डेट पुढे 29th आणि एक 20 डेज मध्ये अप टू 18th of September दिस 20 डेज आर सपोज टू बी दान लीला डेज ह्या दिवसात तू कृष्णानं सक्कड नमुन्या दान दान घेतला सात्विक दान मोगान मान गेलं असं राजसी दान मॅरी पुरा झगडे आणि वादविवाद करून घेतले असं आणि तामसी दान घेतले असं जबरदस्ती करून चोरी करून खांपून घेतले असं अशी 3 नमुन्या दान सात्विक राजस आणि तामसिक दान हे पुरा नमुन्या दान कृष्णाने या 20 डेज घेतले असं त्यामुळे सक्करकडनं वृंदावनंत देवस्थानं तू या 20 दिवसांत तू कृष्णाचं दूध दही आणि लोणी आणि तूप आणि श्रीखंड आणि बासुंदी आणि लस्सी आणि पुरा नमुन्या दुधा पदार्थ दिलचे असतील आणि बुंदे बुंदे उंड दिलचे असं आणि फल वस्तू दिलचे असं नॉनची दिलचे असं अशी पुरा विंगड नमुन्या नमुन्या कृष्णाक कसं नाही खांपून खाऊचे अभ्यास पडाय दान घेऊन ते पुरा वस्तू कृष्णाक नैवेद्य करते असं तुम्ही घरात तू या 20 दिवसांत तू दूध दही लोणी आणि 5 नमुन्या शीत कसं म्हणजे दूध भात दही भात आणि श्रीखंड भात आणि बासुंदी भात काही अशी पुरा 5 नमुन्या राईस द्यावा का नैवेद्य करते असं हे पुरा नेक्स्ट 20 डेज आणि या 20 दिवसांत तू कृष्णाक विशिष्ट श्रृंगार करते असते कशी तक केन्नाही किरीट घालते असं किरीटू पण या 20 दिवसांत तू किरीटाक आंगोलन बांधचे असते कित्याक मारी कृष्णा कृष्ण मटकी आणि फोणू घेऊन धावतो पळाय उडकी मारता त्यातनं तो किरीटू पोडचा नस म्हणून त्या किरीटाक आंगोल बांधून आंगोला गांठी मारचे असं हा आणि शिखा मारी शेंडी देवाक या 20 डेजांत तू लावचा ना किती मारी त्यांना लोणी खांबून धावता पळाय त्यांना गोपीन मागशी येऊन शेंडी दोषी असता का शेंडी दोन त्याचा कॅच करते असते तर ते शेंडी मिळचे ना म्हणून ह्या 20 दिवसांत तू शेंडी श्रृंगार आमचं लावचा ना काही अशी पुरा लाईक लाईक लिहिला असतं वृंदावनात तू पुरा भावसेवा नाही आम्ही कशी नियम म्हणून करते वृंदावनात कशी भाव म्हणून करते मगान करते प्रत्येक लिहिलं मस्त विंगड अर्थ असतं आणि त्या पुरा नैवेद्य करतात आणि ते भाव पुरा वृत्त जाऊन त्या नमुन्याक देवाक नैवेद्य करते असं अशी पुरा चंद चंद उत्सव असं ती पळय आजी इंदुलेखा जन्मदिवस फाल्या वामनदेव जन्मदिवस आणि वामनदेवानेही याचे 20 दिवसांपित म्हणजे फाल्या महाबली लागून दान घेतले असं हा 14 प्लॅनेट्स स्वर्ग लोका पृथ्वी लोका नरक लोका पुरा व्याप्त केलेले असं ते कशी एक नमुने तामसी दान म्हणजे कशी जबरदस्ती तांडून घेतील पुरा तर महाबली लिहिले तू वामनदेवानं फाल्या फाल्या ते दान घेतले असते दान दिलं असं आणि मग फाल्या जीवगोस्वामी आय थिंक अपिअरन्स देईल देर त्याच मग त्रयोदशी ललिता कृष्ण विवाह मै वेडिंग अनिव्हर्सरी डे त्रयोदशी चतुर्दशी हरिदास ठाकूर डिसअपिअरन्स डे आणि चतुर्दशी अनंत चतुर्दशी नोपी आमगेल नोपी आणि पौर्णिमा भद्र पौर्णिमा भद्र पौर्णिमेक भागवत महोत्सव असं आणि रंगदेवी आणि सुदेवी यांना दोघांचा जन्मदिवस असं अशी पुढे पवित्र दिवस लायणार असं ती तो नित्य दिवस आम्ही सकाळी उठू जप करतो येतं ती सो राधाराणी जोडी अनलिमिटेड इन 1 आवर वी कॅनॉट टेल ही स्पोक अबाउट 10 to 12 hours इन राधाष्टमी सो हा मागीर आता प्रवचन अंकित करता आणि प्रश्न असते आम्ही आता प्रश्न उत्तर करू येतात येस महेश माम येस दामोदर प्रभू ओके येस येस एक प्रश्न आय गॉट वन क्वेश्चन आय विल आन्सर दॅट क्वेश्चन फर्स्ट हा आय फाउंड द आन्सर ऑल्सो अँड एक मिनिट हा ओके मग प्रश्न आयला अशी की राधाराणी लक्ष्मी आणि द्वारका पत्नी आणि गोपी या तीन रूपांत तू विस्तार केला काही. त्याचे प्रूफ खाई असं तो प्रूफ इज गिव्हन इन आदिलीला चैतन्य चरितामृत फोर्थ चॅप्टर 74 and 75 नंबर वर्स. हा पण आय विल रीड फॉर यू, आय रीड अगेन ऑल्सो. कृष्ण कांता गण देखी त्रिविधा प्रकारा एक लक्ष्मी गण पूरे महिषी गण आर प्रजांगना रूप आर कांता गण सार श्री राधिका होईते कांता गणेर विस्तार. इंग्लिश ट्रान्सलेशन. द बिलेवेड कन्सॉर्ट्स ऑफ लॉर्ड कृष्णा आर थ्री काइंड्स. फर्स्ट इज गॉडेस ऑफ फॉर्च्यून लक्ष्मी देवी. सेकंड इज द क्वीन्स ऑफ द्वारका. And third is the milkmaids of Brajana, Brajabhumi, who are the foremost of all. These consorts all proceed from Radhika. Radhika, teen namuna vistarasa, and Krishna la teen namuna priya consort, mare patni, teen namuna sati. Ek patni mare Lakshmi Devi Vaikunthaduli. Second group of ladies is queens of Dwarka. And third mare Brajagopi, Varam Brajangana. Saji proof dila. आदिलीला चैतन्य चरितामृत 4.74 and 4.75. नाउ यू कैन आस्क द नेक्स्ट क्वेश्चन. यस रामानुजाचार्य आचार्यान चढ प्रचार केलेला असा श्री संप्रदायान. आणि श्री संप्रदायान तू त्यांनी येऊचे पुढे शंकराचार्य बसले आणि शंकराचार्य येऊचे पुढे बुद्ध अवतार घेतले असं. सो बुद्ध देवतानं पुरा वेदांक वेद केलेलं असं. ते वेदांक शंकराचार्यांनी एस्टॅब्लिश केलेलं असं. ताजी मागीर देवालया इम्पर्सनल शक्ती जाल्ली मागीर मुखार स्टेज देव विशिष्ट द्वैत असं ते सांगचे का तरी श्री संप्रदाय स्थापन करून रामानुज आचार्यानं ते वर्णन केलेलं असं. त्यानिमित्त साऊथ इंडियात तू द फुल इन्फ्लुएन्सिस ऑफ रामानुजाचार्य. अँड रामानुजाचार्य इस्टॅब्लिश द प्रिन्सिपल ऑफ कृष्णा बिईंग द लॉर्ड अँड कृष्णा बिईंग द पर्सन. दॅट वॉज द मेन पर्पज. म्हणून साऊथ इंडियात तू पुरा कळपळाय. कांचीन तू एकलो विष्णू लाभला आणि रंगनाथान तू एकलो विष्णू दिलेलं असं. आणि अनंत पद्मनाभ ओनली वन कृष्णा वन विष्णू इज लाईंग डाऊन. आणि मस्त नमुन्यान तू सकळकडे एक मात्र देव राबिल असं. बाकी पुरा देव निघले असती आणि एकले असती. सो बट इफ यू फाईंड स्टडी व्हेरी केअरफुली इन द टेम्पल ऑफ श्री रंगनाथ देर इज समथिंग कॉल्ड एज आलवार वन अंडाल देवी असं. अंडाल देवी वॉज इन गोपी फॉर्म गोपी मूड. तर तिने एक शास्त्र भरलं असं. कारण तू पुरा विंगडविंगड गोपी भाव राधा भाव म्हणून उत्सव करतो असं. एक नोव्हेंबर महिन्यात तू कार्तिक मागिरी वडलं उत्सव असतात. तू पुरा गोपी भाव करून मस्त उत्सव करतो असं. हे थायर सन्निधी म्हणून जागा असं. काही पुरा त्या उत्सव जाता. सो गोपी भाव इज देअर बट नॉट मॅनिफेस्ट फुल्ली. त्यानिमित्त साऊथ इंडियात तू राधा थईना. पण चैतन्य महाप्रभूंनी त्याची पुढे माधवेंद्रपुरी फर्स्ट टाइम त्यांनी राधा तत्व प्रकाशित केला. त्याची पुढे सक्कड आचार्यांनी राधाक कृष्णा हृदया भीतर प्रार्थना केलेली असं तिघेल अस्तित्व विष्णू हृदया भीतर असं या लेखून त्यांनी प्रार्थना केली असं. अंतरंगा शक्ती हृदया भीतर अशी प्रार्थना केली असं. पण चैतन्य महाप्रभून येऊन त्या तत्वाक बाह्य प्रकट केला. त्या खात्री चैतन्य महाप्रभू काय आली राधाराणी मूर्ती प्रकट करणो कृष्णा बगले दवरणो त्याची पूज करणो अर्चन करणो राधा महात्म्य प्रकट केला. सो आफ्टर दॅट प्रबोधानंद सरस्वती कृष्णदास कविराज विश्वनाथ चक्रवर्ती बलदेव विद्याभूषण यांनी पुराधानी गौडी वैष्णवांतू राधा तत्वाचा विकास केला. आणि त्यांचे पुरा प्रचार करणारी वेस्ट बेंगॉल उत्तर प्रदेश बिहार आणि पंजाब आणि उत्तरकडे ना त्यांनी पुरा प्रचार केला. तर खै खै गौडीय संप्रदाय संपर्क असपडे खै पुराकडे ना राधा तत्व राधा पूजा राधा अर्च विग्रह स्थापन केलेले असं. आणि दक्षिणेतू द्रविड संगीत आशिद्ध मिती रामानुजाला प्रमुख उद्देश असलो की देवाच इन पर्सनल अंडरस्टँडिंग मुक्त करून व्यक्तिरूप अंडरस्टँडिंग देऊ का त्यांचा मेन पर्पज तो असलो. सो ऑल साऊथ इंडिया वॉज अंडर इन्फ्लुएन्स ऑफ शंकराचार्य इन पर्सनल मायावाद त्याचे खंडन करचे का तरी प्रमुख पद्धतीनं रामानुजाचार्याने देवाला सिंगल स्वरूप स्थापन केलं. It is not so easy to understand from impersonal level straight to Radha and Krishna. The interim stage is Vishnu, one Lord, like we have Pandarpura. They dur rabla thi, but South India to pura kan bola Tirupati Balaji eklo asati, ani thakar thakar na only one God is there. So main purpose was to establish the personality of Godhead. That is why in South India we don't find Radha and Krishna together. This is as far as I know. Somebody can throw more light on this. Today I discussed this subject in length with Radha Gopinath Prabhu in the afternoon. I discussed it at length, discussing many scriptures. So we came to this conclusion. This conclusion I told you just now. Any other question is there?
We have three more questions.
Please, please ask. Okay.
So next time we'll go with Rukmini Priya Devdas
Mandal. Ah, okay, okay, fine.
So, Hare Krishna.
Hare Krishna.
Also imbibe the mood of Radharani. Having ego of being initiated and sometimes ignoring other relatives who are not into it.
Hare Krishna. There are two questions in one question. How to give up the ego of being initiated? This is the first question. Let me answer that question first. We are nothing special, please understand, because we are initiated. We are as ordinary as anybody else. But amgel bhagya asa mhanun amka amgel guru na amgel swamya na amka diksha dilla amka swikar kella navin nav dilla ani amgel bhagya uday kella pan tanni dilil kripa karuna tangel te mahatvapurna asa ammi dikshit jan mhanun amge mahatvapurna na we should understand tanadapi sunichena tarurapi saishna we are nothing. Whatever we are is simply by the mercy of Guru. Our life, our whatever glory, whatever little bit we have, is simply because of Guru's mercy. No our credit is there. Tyanimitta, amgel lecture lanka, amgel friends anka, ketnai own lecture nazar. We are simply the recipients of mercy. Nothing our own achievement. So, ammi kashwari, how doctor, ani that is a minister, and that is some rich man. So everything is borrowed wealth. हंगा कसं नाही आमगेलं आहे ना पुरा देवाला असं आमगेलं असल्या आमका मोठं वरताना वरताना वरचं जावकन आहे सात दिनात आहे वी कॅन कॅरी ओनली वॉट वी हॅव वॉट वी थिंक वी ओन बट एव्हरीथिंग वी हॅव टू गिव्ह अप बिहाइंड हिअर. सो वॉट इज अवर्स नथिंग इज अवर्स वॉट इज अवर इज ओनली कृष्णाज मर्सी अँड बिकॉज ऑफ दॅट वॉट एव्हर वी आर दॅट इज वन थिंग. सो देर इज नो क्वेश्चन ऑफ बिईंग प्राऊड because we are initiated, we are special, we don't eat onion, we don't eat garlic, we don't eat garlic, we don't eat garlic. When we please our Guru through our service, then there is meaning to our Diksha also. One thing. Second question, how to please Radharani? Radharani ka prasanna karta ekku marga sa. आमगेल गुरू आमगेल स्वामी आमकां प्रसन्न करचो आनी तांकां प्रसन्न करचो एकू मार्ग आसा तांगेल आज्ञा पालन करचें. देर इज नो अदर वे, नो अदर वे. गुरु मुखा पद्म वाक्य चित्ते ते कोरिया ऐक्य आरना कोरियो मने आशा. एक शिष्या खातरी, एक भक्ता खातरी, एक जीवा खातरी राधा राणी प्रसन्न करते असल्यारी सर्वप्रथम गुरु प्रसन्न करता, गुरु परंपरा प्रसन्न करता. गुरुजी इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ राधा राणी. राधा राणी द या करुणा आमगेल ते पावतल पावतल मनुष्यपणू आमगेल गुरु महाराज त्यांनी दिलेली आज्ञा पालन करणारी राधा राणी थे वच्चे मार्ग आम्ही सुलभ करूचेस. फॉलोईंग गुरुज इन्स्ट्रक्शन इज मेकिंग अवर स्पिरिच्युअल प्रोग्रेस व्हेरी इझी. आणि स्पिरिच्युअल प्रोग्रेस इज मेंट फॉर प्लीजिंग राधा राणी, बलराम अँड नित्यानंद प्रभू. व्हेन दे आर प्लीज्ड, देन कृष्णा इज प्लीज्ड. द सिम्पलेस्ट आन्सर इज फॉलो गुरुज इन्स्ट्रक्शन्स 100% विथ फुल डेडिकेशन अँड सरेंडर. Yes, Prabhu.
Krishna Prabhu, so I am interested in question, Jai Sri Kama. And the only question, sir, and first question, Vajita.
One by one, Ninge, one by one.
Jai Sri Kama. Why there is no Vamana Dev temple, Kshetra, or even many temples of him in different places of India?
I simply can say, I don't know. I don't know why. I don't know why. But I think in Kerala there is some Vamandev shrine is there. Mahabali Vaman shrine is there in Kerala. I have heard about it. Right.
What I feel is maybe Bali Maharaj the whole Leela happened in Kerala.
Yes.
Yes.
And only for few days. Vamandev avatar was only for few days. I think only 2-3 days. The day he appeared tomorrow, Vamandev is called Siddha Avatar because Vamandev took birth and Chet became 8-year-old. No childhood, no breast milk, no playfulness, nothing. Like Kapil Dev also. Chet became 16-year-old. Tashi Vamandev also Siddha Avatar. Janma Jal Dishuchi, Tyad Dishuchi, Tupra Vyagra Sarma, Zannu Vyay, Kamandalu, Chatri, Pura Gyaun, Tyad Dishuchi was Gelila Satani. He has gone on the same day of birth. Tomorrow itself he has gone to Bali Maharaj. And tomorrow itself, he has done all the Leela. And that's all. I think only one day life. Life, Vandavari, Charitra, Vaman Charitra. So,
why?
South Indian to Kerala to Zaga, sir. So, Mahabali ke poosh karta thi, so Vaman Devai poosh karta thi. What is second question?
Second question is, why the eternal consort, internal energy of the Lord, is always worshipped on the altar, on his left side?
Because Radharani was created from left side of Krishna's body in Goloka Vrindavan. Very simple. Vamangi. From Vama Anga of Krishna, Radharani was created by Krishna in Goloka Vrindavan. That is why she is kept on left side. That's why all the women are supposed to stand on the left side of the husband. Vama Anga. What is Almagiri? वाटिक जाऊ थे पुरावीरी दाव बगलेन उजू बगलेन करते असे. एक पण सप्तपद झाले मागीर लेफ्ट आय होते असे आणि मागीर आयुष्यभर बामणाच्या लेफ्ट बगलेन बसते असे. पुरावीधी करताना वाडी पुरा मंत्र आणि म्हणताना होम आणि करताना. एनी मोर क्वेश्चन?
नथिंग मोर टू दिस क्वेश्चन.
आता अन्नपूर्णा काही प्रार्थना करते सांग इट इज नॉट रॉंग बट दॅट इज वन लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. अन्नपूर्णा इज बहिरंगा शक्ती ऑफ कृष्ण, राधारणी अंतरंगा शक्ती ऑफ कृष्ण आणि दॅट इज द रेल्म ऑफ माधुर्य रस. आणि अन्नपूर्णा शंकर देव आणि पुरा देवता दिस ऐश्वर रस. तामिळ गावांत तू चढ करून ऐश्वर रस प्रधान असतं पुरा वातावरण. इफ यू सी साऊथ इंडिया देर इज ओनली ऐश्वर रस, व्यंकटरमणू देन नरसिंह भगवू नरसिंह देव मंजेश्वर आणि निंगोण दमोण्या देवस्थान तामिळ गावांत त्या आमगेल प्रत्येक जीएसबी मोटर्स पाहिजे व्यंकटरमण असं तेच राधा अँड कृष्ण एव्हरीवेअर व्यंकटरमणा विठ्ठल रुक्माई अशपुरा देवस्थान असं. सो ते ऐश्वर अंडरस्टँडिंग अंतो अन्नपूर्णा इज द हायेस्ट इन ऐश्वर अंडरस्टँडिंग. अन्नपूर्णा देवी इज द हायेस्ट पर्सनॅलिटी. पण आमगेल गावांत खूप ऐश्वर भाव प्रधान असलाय ते अन्नपूर्णा देवीक पाय पूर्ण. अन्नपूर्णा देवी इज द हायेस्ट लेडी इन द कुकिंग एरिया इन द किचन एरिया इन फीडिंग द लॉर्ड इन फीडिंग द पीपल इन मेंटेनिंग पीपल फीडिंग एव्हरीबडी. अन्नपूर्णा इज द बिगेस्ट गॉडेस. म्हणून टिक्काय नमस्कार करून किचनात वासरे वच्चे इज परफेक्ट आन्सर. बट वेन युअर अंडरस्टँडिंग गोज हायर दॅन दॅट टू माधुर्य रस त्यांना राधाराणी यशोदा अँड चंपकलता कम्स इन पिक्चर. ते जवळचे आम्ही कसं नाही होत ना नथिंग इज बियॉन्ड दॅट वी डोंट नो एनिथिंग बियॉन्ड दॅट. हा सो वेन वी कम टू नो थ्रू स्क्रिप्चर्स अँड कम टू नो थ्रू द आचार्यज देर इज समथिंग बियॉन्ड दॅट देन वी वर्शिप. अँड वेन वी वर्शिप चंपकलता राधा अँड यशोदा वसारे वची पुढे त्यांना पायपूर्ण उचित. पण अन्नपूर्णा काही पायपूर झाल्या तरी बेस्ट घालतो काही कसं नाही वाईट ना नथिंग इज रॉंग इन दॅट ऑल्सो. Any other question? I hope I'm satisfying with the answer.
Aishwarya Bhavan to hold jao no. Especially something on hold jao no. If you think of me, Madhuriya Bhavan to accept kuru, if you time like that, sir. Madhuriya Bhavan to accept, accept kuru, sir. Time is like that, sir. Mahala.
Question. Acha, time is like that. But I guess that's why. एक बाह्य शक्ती देवाली अन्नपूर्णा पार्वती भवानी एकही देव स्वरूप आहे. तर त्या आमगेल्या नित्य संपर्क असं बहिरंगा शक्ती तिकडे शारदा चंडिका आणि भवानी आणि पार्वती अन्नपूर्णा मस्त रूप असं ती दॅट इज कनेक्टेड टू मटेरियल वर्ल्ड. आम्ही केंद्र वेन वी स्टार्ट भक्ती देन भक्ती टेक्स अस टू ऐश्वर रस अँड देन टेक्स अस टू माधुरी रस. So it's all the mercy of acharyas. Ket tumhe sampradayu madhur rasa bitare asati tad namne puray rasa bhed jata. If our sampradaya is vishnu sampradaya or aishwarya sampradaya, so our understanding is limited to aishwarya. It is not wrong, nothing is wrong, it's all divine only. But in the divinity also there are levels. In the divinity there is one aishwarya level and there is madhurya level. And Madhurya level is supposed to be confidential. When there is an exclusive mercy of Radharani, then through the Guru Parampara, the Madhurya level is revealed to us. It is not our achievement. It's not that we have achieved it. It is simply mercifully given to us, the understanding of Madhurya. And it's like a naam karatapraya. That is why Gaudiya Sampradaya is the only Sampradaya which is talking about Madhurya. Rest all Sampradaya, talking about Aishwarya. There is nothing wrong in that, nothing higher and lower. It's simply there is good, better and best and more better, more best and more best and best and best. It's always unlimitedly expanding. And to Prasanna Vaisakalna, we don't have to be proud of that we are Gaudiyas and all. We are nothing actually. But simply because of mercy of Radharani and our Acharyas, we have been given the understanding, that's all. So whatever time you take is up to you. Today you can take it up and understand, or you can take millions of years. It's up to us to decide.
We are going to take a few questions, sir. Mama never said, Chiglet doubts, sir, to clear Kalala, sir. You get a question, sir.
The best thing to do is Namaswaranam. There will now हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे नित्य जप करचेपेक्षा देवा आपोका नित्य देवा नित्य नाव घेऊन आपोका नुसता माळ करची जप करची आणि नंबर पूर्ण करची नाही नित्य देवाक जप करताना आपोका आणि तशी भक्ती भावनेनं जप केले मागीर देवाला दय जाता आमगेली आणि केंद्र देवाला दय जात पळय तेन्ना पुरा या सह रहस्य भेद जाता पुरा या रहस्य आमच्या हृदयान तो प्रकट जाता आणि आमकां पुरा कळटा एज पर रियलिटी म्हणून निरपेक्ष जावन निस्वार्थ जावन आमगेली देवाली नामसेवा आमकां करता मनान तुका हेतू दोन केल्यार त्या प्राप्त जाता म्हाका बायल जावका म्हाका दुग्ध जावका ती म्हाका प्रमोशन जावका हरे कृष्ण देव दिता नो प्रॉब्लेम वॉट एवर यू वॉन्ट आय वील गीव केन्ना म्हणटा पळय न धनम न जनम न सुंदरीम न कविताम वा जगदीश कामय म्हाका ह्याय नाका त्या नाका ह्या नाका त्या नाका म्हाका तूं मात जावका तेव्हा देव 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 आमकां स्वता दिता चेडू कशी रडल्यार खेळ्ळी जाल्यार रड रडता तेन्ना आम्हा खेळ्ळी दिवन वता मागीर अनेक पत्र रडता मागीर दूद दिता मागीर बस रडता आम्हा पस वता एक पंत चेडू अशी रडता की दूद दिल्यारय नाका म्हणटा खेळ्ळी दिल्यार नाका म्हणटा हे दिले नाका म्हणटा तूं जावका म्हणटा तेन्ना आम्हा गॅस आनी फुडें बंद करून न्हू स्वता येता आनी चेडाक पाया घेता सांगलेच प्रभू सांगलेच प्रभू जाणा केन्ना तुम्ही चेडा म्हण कितें रडता पळय तेन्ना देव कसो आमकां हे नाका म्हाका त्या नाका कसो नाका तूं जावका आम्हा तशी रडल्यार देव मागीर तुमकां दुड्ड दिना प्रमोशन कसं दिना स्वता येता सोर्स ऑफ ऑल अचीवमेंट्स वील कम टू यू ते आमकां करता जावपाक हे पुरो रहस्य एकच आसा वॉट कॉन्शियसनेस वी हॅव वीथ वॉट कॉन्शियसनेस वी चँट हाव डू वी प्रे अँड वॉट डू वी प्रे फॉर ते देवा पुरो करता आसा निपटचं जायना तुम्ही मनान तो निपळ येता पण देवा येता निपटचं जायना त्या निस्वार्थ केन्ना मन जाता पळय त्यातनं पुरा या रहस्य माधुर्य कसं आहे ऐश्वर्य कसं आहे देव कोण राधाराणी कोण कृष्ण कोण विष्णू कोण शंकर कोण या पुरा गोष्ट होता हेल्दीली वी कम टू नो नॉट कंपेरेटिव्हली हेल्दीली ॲज पर द ट्रूथ त्या पुरा गोष्ट होता आणि दॅट विल बी नोन टू यू ॲज रिअलायझेशन नॉट ॲज नॉलेज नॉट ॲज PhD नॉलेज वी विल कम टू नो एव्हरीथिंग ॲज रिअलायझेशन इन द हार्ट आणि केंद्र ते हृदया भीतर येत पळय रिअलायझेशन मागीर देर इज नो डिबेट ऑन दीस कोणी कसं झालं कसं फरक पडा मागीर सो वी आर हियर टू नॉट डिबेट वी आर हियर नॉट टू शो हू इज हायर हू इज लोअर वी आर हियर टू नो ॲज पर रियलिटी वॉट इज द ट्रूथ त्यांना कळलं मागीर कोणाक सत्य साक्षात्कार झाला ही नेवर गेट्स इन टू डिबेट देर इज नो नीड ऑफ डिबेट we are here to achieve that realization and that is why we chant Hare Krishna Hare Mahar Radha tikka apuno devala attention catch korchay ani hare malle magir to palayta mai takka tagi lav garche krishna ama first you call radha rani mai kon radha apoyta manu dev palayta magir dev apoche na apos radha apoche magir apos dev apoche asi korno we bind both of them for our benefit for our mercy That's why I always say, don't just chant, call out his name. That is very helpful and very beneficial. And our humble prayers at the feet of Radharani to bless us, to accept us as her own, then we can know all the truth. Hare Krishna. Thank you very much.
Thank you very much, Dr. Vishwakarma Prabhuji. As an insight, especially question answer session, and what's the name of the answer, sir?